होशेय अध्याय 3। मग परमेश्वराने मला म्हटले, इस्रायल लोक अन्य देवांकडे वळतात व मनुकांच्या ढेपांची आवड धरितात, तरी त्यांच्यावर परमेश्वर प्रेम करीतो। त्याप्रमाणे तू पुनः जाऊन जी स्त्री जारिणी असून आपल्या सख्याला प्रिय आहे तिजवर प्रेम कर। मग मी 15 रुपये व 1.5 मण जव देऊन तिला आपल्यासाठी विकत घेतले। मी तिला म्हणालो, तू पुष्कळ दिवस माझ्याकरिता स्वस्थ बसून राहा, जार कर्म करू नको, परपुरुषाची होऊ नको, मीही तुझशी असाच वागेन, कारण पुष्कळ दिवसपर्यंत इस्रायल लोक राजा, सरदार, यज्ञ, पूजास्तंभ, एफोद व तेराफिम या वाचून बसून राहतील। नंतर इस्रायल लोक परततील आणि आपला देव परमेश्वर व आपला राजा दाविद यांना शरण येतील। ते कालांती भीतीने कंपित होऊन परमेश्वराचा व त्याच्या चांगुलपणाचा आश्रय करीतील।